कौसल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरसाधूला कर्तव्यं दैवमाह्निकम् कौसल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरसाधूला कर्तव्यं दैवमाह्निकम् उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुड़ध्वजा उत्तिष्ठ कमलाकांता त्रैलोक्यं मंगलं कुरु उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुड़ध्वजा उत्तिष्ठ कमलाकांता त्रैलोक्यं मंगलं कुरु मातः समस्त जगतां मधुकैटभारे वक्षो विहारिणी मनोहर दिव्य मूर्ते श्री स्वामिनि श्रित जनप्रिय दानशी श्री वेंकटेश दैते तव सुप्रभातम् मातः समस्त जगता मधुकैटभारे वक्षो विहारिणी मनोहर दिव्य मूर्ते श्री स्वामिनि श्रित जनप्रिय दानशीले श्री वेंकटेश दैते तव सुप्रभातम् तव सुप्रभातम् अरविंद लोचने भवतु प्रसन्न मुख चंद्र मंडले विधिशंकरेन्द्र वनिताभिरक्षिते वृषशैलनाथ दैते दयानिधे अत्र्यादि सप्त ऋषयः समुपास्य संध्याम् आकाश सिंधु कमलानि मनोहराणि आदाय पादयुगमर्चयितुं प्रपन्नाः शेषाद्रि शेखर विभो तव सुप्रभातम् पञ्चाननाब्ज भव षण्मुखवासवाद्याः त्रैविक्रमादिचरितं विभुतास्तु वन्ति भाषापतिं पठति वासरसुद्धिवारात् शेषाद्रि शेखर विभो तव सुप्रभातम् ईषत् प्रफुल्ल सरसीरुहनारिकेळ पूगद्रुमादिसु मनोहर पालिकानाम् आवाति मन्दमनिलः सह दिव्यगन्धैः शेषाद्रि शेखर विभो तव सुप्रभातम् उन्मील्य नेत्रयुगमुत्तम पञ्जरस्थाः पात्रावशिष्ठ कदळीफल पायसानि भुक्त्वा सलीलमथ केळि शुकाः पठन्ति शेषाद्रि शेखर विभो तव सुप्रभातम् तंत्री प्रकर्ष मधुरस्वनया विपंच्या गायत्यनंत चरितं तव नारदोपी भाषा समग्रम सकृत्कर चार रम्यं शेषाद्रि शेखर विभो तव सुप्रभातम् भृंगावली च मकरंदर सानुविद्ध झंकार गीत निनदै सह सेवनाया दिर्यात्युपांत सरसी कमलोदरेभ्यः शेषाद्रि शेखर विभो तव सुप्रभातम् योषा गणेन वरदत्नि विमध्यमाने घोषालयेषु दधि मन्थन तीव्रघोषाः रोषात् कलिं विदधते ककुबश्च कुम्भाः शेषाद्रि शेखर विभो तव सुप्रभातम् पद्मेश मित्र शतपत्र गताणि वर्गाः हर्तुं श्रियं कुवलयस्य निजाङ्गलक्ष्म्यां भेरी निनादमिव बिभ्रति तीव्रनादम् शेषाद्रि शेखर विभो तव सुप्रभातम् श्रीमन्नभीष्टवरदाखिल लोकबन्धो श्री श्रीनिवास जगदीक दयैक सिन्धो श्रीदेवता गृहभुजान्तर दिव्यमूर्ते श्री वेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् श्रीमन्नभीष्टवरदाखिल लोकबन्धो श्री श्रीनिवास जगदीक दयैक सिन्धो श्रीदेवता गृहभुजान्तर दिव्यमूर्ते श्री वेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् श्री स्वामी पुष्करणिकाप्लव निर्मलाङ्गाः श्रेयोर्धिनोहर विरिञ्चि सनन्दनाद्याः द्वारे वसन्ति वरनेत्र हतोत्तमाङ्गाः श्री वेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् श्रीशेषशैलगरुडाचल वेङ्कटाद्रिनारायणाद्रिवृषभाद्रिवृषाद्रिमुख्याम् आख्यां त्वदीयवसतीरविशं वदन्ति श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम्। ಶೇವ ಪರಾಶಿವ ಸುರೇಶ ಕೃಶಾನು ಧರ್ಮ ರಕ್ಷೋಂಭುನಾಥ ಪವಮಾನ ಧನಾಧಿನಾಥಾಃ ಬದ್ಧಾಂಜಲಿ ಪ್ರವಿಲ ಸನ್ನಿಧಸೀಶದೀಶಾಃ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತಿ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಧಾಟೀ ಶ್ರುತಿ ವಿಹಗರಾಜ ಮೃಗಾಧಿರಾಜ ನಾಗಾಧಿರಾಜ ಗಜರಾಜ ಹಯಾಧಿರಾಜಾಃ ಸ್ವಸ್ವಾಧಿಕಾರ ಮಹಿಮಾಧಿಕಮರ್ದಯಂತೆ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತಿ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಸೂರ್ಯೇಂದು ಭೌಮ ಬುಧ ವಾಕ್ಪತಿ ಕಾವ್ಯ ಸೌರೀ ಸ್ವರ್ಭಾನು ಕೇತು ದಿವಿಷತ್ ಪರಿಷತ್ ಪ್ರಧಾನಾಃ ತ್ವದ್ದಾಸ ದಾಸ ಚರಮಾವಧಿ ದಾಸ ದಾಸಾಃ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತಿ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ತ್ವತ್ಪಾದ ಧೂಳಿ ಭರಿತ ಸ್ಫುರಿತೋತ್ತಮಾಂಗಾಃ ಸ್ವರ್ಗಾಪವರ್ಗ ನಿರಪೇಕ್ಷ ನಿಜಾಂತರಂಗಾಃ ಕಲ್ಪಾಗಮಾಕಲ ನಯಾಕುಲತಾಂ ಲಭಂತೆ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತಿ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ತ್ವತ್ಕೋಪುರಾಗ್ರ ಶಿಖರಾಣಿ ನಿರೀಕ್ಷಮಾಣಾಃ ಸ್ವರ್ಗಾಪವರ್ಗ ಪದವೀಂ ಪರಮಾಶ್ರಯಂತಃ ಮರ್ತ್ಯಾ ಮನುಷ್ಯ ಭುವನೇ ಮತಿಮಾಶ್ರಯಂತೆ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತಿ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಶ್ರೀ ಭೂಮಿನಾಯಕ ದಯಾದಿ ಗುಣಾಮೃತಾಬ್ಧಿ ದೇವಾದಿದೇವ ಜಗದೀಕ ಶರಣ್ಯಮೂರ್ತಿ ಶ್ರೀಮನ್ನನಂತ ಗರುಡಾದಿ ವಿರರ್ಚಿತಾಂಗ್ರೇ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತಿ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಶ್ರೀ ಪದ್ಮನಾಭ ಪುರುಷೋತ್ತಮ ವಾಸುದೇವ ವೈಕುಂಠ ಮಾಧವ ಜನಾರ್ದನ ಚಕ್ರಪಾಣಿ ಶ್ರೀವತ್ಸ ಚಿನ್ನ ಶರಣಾಗತ ಪಾರಿಜಾತ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತಿ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಕಂದರ್ಪ ದರ್ಪಹರ ಸುಂದರ ದಿವ್ಯ ಮೂರ್ತೆ ಕಾಂತಾಕುಜಾಂಬುರುಹ ಕುಟ್ಮಲ ಲೋಲ ದೃಷ್ಟೆ ಕಲ್ಯಾಣ ನಿರ್ಮಲ ಗುಣಾಕರ ದಿವ್ಯ ಕೀರ್ತೆ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತಿ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಮೀನಾಕೃತಿ ಕಮಠಕೋಲ ನೃಸಿಂಹವರ್ನಿನ್ ಸ್ವಾಮಿನ್ ಪರಶ್ವತ ತಪೋದನ ರಾಮಚಂದ್ರ ಶೇಷಾಂ ಸರಾಮಯ ದುನಂದನ ಕಲ್ಕಿ ರೂಪ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತಿ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಏನಾಲವಂಗದನ ಸಾರ ಸುಗಂಧಿತೀರ್ಥಂ ದಿವ್ಯಂ ವಿಯಸ್ಸರಿತು ಹೇಮ ಘಟೇಶು ಪೂರ್ಣಂ ಧೃತ್ವಾದ್ಯ ವೈದಿಕ ಶಿಖಾಮಣಯ ಪ್ರಹೃಷ್ಟಾಃ ತಿಷ್ಟಂತಿ ವೆಂಕಟಪತಿ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಭಾಸ್ವಾನುದೀತಿ ವಿಕಚಾವಿ ಸರೋರುಹಾಣಿ ಸಂಪೂರಯಂತಿ ನಿಲದೈಕ ಕುಭೋ ವಿಹಂಗಾಃ ಶ್ರೀ ವೈಷ್ಣವ ಸತತಮರ್ಚಿತ ಮಂಗಳಾಸ್ತೆ ದಾಮಾಶ್ರಯಂತಿ ತವ ವೆಂಕಟ ಸುಪ್ರಭಾತಂ ಬ್ರಹ್ಮಾದಯ ಸುರವರಾಸ ಮಹರ್ಷಯಂಸ್ತೆ ಸಂತಸ್ಸನಂದನ ಮುಖಾಸ್ವತ ಯೋಗಿ ವರ್ಯಾಃ ದಾಮಾಂತಿಕೇತವ ಹಿ ಮಂಗಳ ವಸ್ತು ಹಸ್ತಾಃ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತಿ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಿವಾಸ ನಿರವತ್ಯ ಗುಣೈಕ ಸಿಂಧೋ ಸಂಸಾರ ಸಾಗರ ಸಮುತ್ತರಣೈಕ ಸೇತೋ ವೇದಾಂತ ವೇದ್ಯ ನಿಜ ವೈಭವ ಭಕ್ತ ಭೋಗ್ಯ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತಿ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಿವಾಸ ನಿರವತ್ಯ ಗುಣೈಕ ಸಿಂಧೋ ಸಂಸಾರ ಸಾಗರ ಸಮುತ್ತರಣೈಕ ಸೇತೋ ವೇದಾಂತ ವೇದ್ಯ ನಿಜ ವೈಭವ ಭಕ್ತ ಭೋಗ್ಯ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲ ಚಲಪತಿ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಇತ್ತಂ ವೃಷಾಚಲಪತಿರಿಹ ಸುಪ್ರಭಾತಂ ಹೇ ಮಾನವಾ ಪ್ರತಿದಿನಂ ಪಠಿತುಂ ಪ್ರವೃತ್ತಾಃ ತೇಷಾಂ ಪ್ರಭಾತ ಸಮಯೇ ಸ್ಮೃತಿರಂಗಭಾಜಾಂ ಪ್ರಜ್ಞಾಂ ಪರಾರ್ಥ ಸುಲಭಾಂ ಪರಮಾಂ ಪ್ರಶೂತೇ ಇತ್ತಂ ವೃಷಾಚಲಪತಿರಿಹ ಸುಪ್ರಭಾತಂ ಹೇ ಮಾನವಾ ಪ್ರತಿದಿನಂ ಪಠಿತುಂ ಪ್ರವೃತ್ತಾಃ ತೇಷಾಂ ಪ್ರಭಾತ ಸಮಯೇ ಸ್ಮೃತಿರಂಗಭಾಜಾಂ ಪ್ರಜ್ಞಾಂ ಪರಾರ್ಥ ಸುಲಭಾಂ ಪರಮಾಂ ಪ್ರಶೂತಿ ಕಮಲಾಕುಚ ಚೂಚುಕ ಕುಂಕುಮತೋ ನಿಯತಾರುಣಿತಾತುಲ ನೀಲತನೋ ಕಮಲಾಯತ ಲೋಚನ ಲೋಕಪತಿ ವಿಜಯೀ ಭವ ವೆಂಕಟ ಶೈಲಪತಿ ಕಮಲಾಕುಚ ಚೂಚುಕ ಕುಂಕುಮತೋ ನಿಯತಾರುಣಿತಾತುಲ ನೀಲತನೋ ಕಮಲಾಯತ ಲೋಚನ ಲೋಕಪತೆ ವಿಜಯೀ ಭವ ವೆಂಕಟ ಶೈಲಪತಿ स चतुर्मुख षण्मुख पञ्चमुख प्रमुखाखिल दैवतमौळिमणि शरणागत वत्सल सारनिधे परिपालय मां वृषशैलपते अतिवेलतया तव दुर्विषहैरनुवेलकृतैरपराधशतैः भरितं त्वरितं वृषशैलपते परया कृपया परिपाहि हरे अधिवेङ्कटशैलमुदारमते जनताभिमतादिकदा नरतात् परदेवतया गदितानि गमैः कमलादयितान परं कलये कलवेणुरवावशगोपवधूशतकोटिवृतात्स्मरकोटिसमात् प्रतिपल्लविकाभिमतात्सुकधात् वसुदेवसुतान्न परं कलये अभिरामगुणाकरदाशरती जगदीकदरुत्तरधीरमति रघुनायक राम रमेश विभो वरदो भवदेव दया जलदे अवनीतनया कमनीयकरं रजनीकरचारुमुखामुरुहं रजनीचरराजतमोमिहिरं महनीयमहं रघुराममयि सुमुखं सुहृदं सुलभं सुखदं स्वनुजं च सुखाय मोघशरम् अपहाय रघुद्वयमन्यमहं न कथञ्चन कञ्चन जातु भजे विना वेङ्कटेशं न नाथो न नाथ सदा वेङ्कटेशं स्मरामि स्मरामि हरे वेङ्कटेश प्रसीद प्रसीद प्रियं वेङ्कटेश प्रयच्छ प्रयच्छ विना वेङ्कटेशं न नाथो न नाथ सदा वेङ्कटेशं स्मरामि स्मरामि हरे वेङ्कटेश प्रसीद प्रसीद प्रियं वेङ्कटेश प्रयच्छ प्रयच्छ अहं दूरदस्ते पदाम्भोजयुग्म प्रणामेच्छयागत्य सेवां करोमि सकृत्सेवया नित्यसेवापलं त्वं प्रयच्छ प्रयच्छ प्रभो वेङ्कटेश अज्ञानिना मया दोषान् शेषान् विहितान् हरे क्षमस्वत्वं क्षमस्वत्वं शेषशैलशिखामणे अज्ञानिना मया दोषान् शेषान् विहितान् हरे क्षमस्वत्वं क्षमस्वत्वं शेषशैलशिखामणे ईशानां जगतोऽस्य वेङ्कटपतिर्विष्णोः परां प्रेयसीम् त्वद्वक्षस्थलनित्यवासरसिकां तत्क्षान्तिसंवर्तिनीं पद्मालङ्कृतपाणिपल्लवयुगां पद्मासनस्तां श्रियं वात्सल्यादिगुणोज्ज्वलां भगवतीं वन्दे जगन्मातरम् ईशानां जगतोऽस्य वेङ्कटपतिर्विष्णोः परां प्रेयसीं त्वद्वक्षस्थलनित्यवासरसिकां तत्क्षान्तिसंवर्तिनीं पद्मालङ्कृतपाणिपल्लवयुगां पद्मासनस्थां श्रियं वात्सल्यादिगुणोज्ज्वलां भगवतीं वन्दे जगन्मातरम् श्रीमन्कृपाजलनिधे कृत सर्वलोक सर्वज्ञशक्तन तवत्सल सर्वशेषिन् स्वामिन् सुशील सुलभाश्रित पारिजात श्रीवेङ्कटेश चरणो शरणं प्रपद्ये श्रीमन्कृपाजलनिधे कृत सर्वलोक सर्वज्ञशक्तन तवत्सल सर्वशेषिन् स्वामिन् सुशील सुलभाश्रित पारिजात श्रीवेङ्कटेश चरणौ शरणं प्रपद्ये आनूपुराचित सुजात सुगन्धि पुष्प सौरभ्य सौरभकरौ समसन्निवेशौ सौम्यौ सदानुभवनेऽपि नवानुभाव्यौ श्रीवेङ्कटेश चरणौ शरणं प्रपद्ये सद्यो विकासि समुदित्वर सान्द्ररार सौरभ्य निर्पर सरोरुह साम्यवार्ताम् सम्यक्षुसाहस परेश विलेखयन्तौ श्रीवेङ्कटेश चरणौ शरणं प्रपद्ये रेखामयध्वज सुधाकलशातपत्र वज्राङ्कुशाम्बुरुहकल्पकशङ्खचक्रैः भव्यैरलङ्कृततलौ परतत्त्वचिह्नैः श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये। ताम्रोदरत्युतिपराजितपद्मरागौ बाह्यैर्महोभिरभिभूतमहेन्द्रनीलौ उद्यन्नखांशुविरुदस्तशशाङ्कवासौ श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये। सप्रेमभीतिकमलाकरपल्लवाभ्याम् संवाहनेऽपि सपरिक्लममाददानौ कान्तानवाङ्मनसगोचरसौ कुमार्यौ श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये। लक्ष्मीमहीतदनुरूपनिजानुभावनीकाधिदिव्यमहिषीकरपल्लवानाम् आरुण्यसङ्क्रमणतः किल सान्द्ररागौ श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये। नित्यानमद्विधिशिवादिकिरीटकोटिप्रत्युक्तदीप्तनवरत्नमः प्ररोहैः नीराजनाविधिमुदारमुपादधानौ श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये। विष्णोः परे परमैत्युदितप्रशंसौ यौ मद्वहुस्सैति भोग्यतयाप्युपात्तौ भूयस्तथेति तव पाणितलप्रदिष्टौ श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये। पात्ताय तत्सदृशसारदिना त्वयैव यौ दर्शितौ स्वचरणौ शरणं व्रजेति भूयोऽपि मह्यमिहतौ करदर्शितौ ते श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये। मन्मूर्तिकालीयफने विकटाटवीषु श्रीवेङ्कटाद्रिशिखरे शिरसि श्रुतीनाम् चित्तेऽप्यनन्यमनसां सममाहितौ ते श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये। अम्लानहृष्यदवनीतलकीर्ण पुष्पौ श्रीवेङ्कटाद्रिशिखराभरणायमानौ आनन्दिताखिलमनोनयनौ तवैतौ श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये। प्रायः प्रपन्नजनता प्रथमावगाह्यौ मातुस्तनाविव शिशोरमृतायमानौ प्राप्तौ परस्परतुलामतुलान्तरौ ते श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये। सत्त्वोत्तरैः सततसेव्यपदाम्बुजेन संसारतारकदयाद्रदृगञ्चलेन सौम्योपयन्तृमुनिनाममदर्शितौ ते श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये। सत्त्वोत्तरैः सततसेव्यपदाम्बुजेन संसारतारकदयाद्रदृगञ्चलेन सौम्योपयन्तृमुनिनाममदर्शितौ ते श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये। श्रीशश्रिया घटिकया त्वदुपाय भावे प्राप्ये त्वयि स्वयमुपेयतया स्फुरन्त्या नित्याश्रिताय निरवध्य गुणाय तुभ्यं स्यां किङ्करो वृषगिरीश न जातु मह्यम्। श्रीशश्रिया घटिकया त्वदुपाय भावे प्राप्ये त्वयि स्वयमुपेयतया स्फुरन्त्या नित्याश्रिताय निरवध्य गुणाय तुभ्यं स्यां किङ्करो वृषगिरीश न जातु मह्यम्। श्रियः कान्ताय कल्याणनिधये निधयेत्तिनां श्रीवेङ्कटनिवासाय श्रीनिवासाय मङ्गलम्। श्रियः कान्ताय कल्याणनिधये निधयेत्तिनां श्रीवेङ्कटनिवासाय श्रीनिवासाय मङ्गलम्। लक्ष्मी सविप्रमालोकसुभ्रूविप्रमचक्षुषे चक्षुषे सर्वलोकानां वेङ्कटेशाय मङ्गलम्। श्रीवेङ्कटाद्रिशृङ्गाग्रमङ्गलाभरणाङ्ग्रये मङ्गलानां निवासाय श्रीनिवासाय मङ्गलम्। सर्वावयवसौन्दर्यसम्पदा सर्वचेतसां सदा सम्मोहनायास्तु वेङ्कटेशाय मङ्गलम्। नित्याय निरवत्याय सत्यानन्दचिदात्मने सर्वान्तरात्मने श्रीमद्वेङ्कटेशाय मङ्गलम्। स्वतः सर्वविदे सर्वशक्तये सर्वशेषिने सुलभाय सुशीलाय वेंकटेशाय मंगलम्। परस्मै ब्रह्मणे पूर्णकामाय परमात्मने प्रयुञ्जे परतत्त्वाय वेंकटेशाय मंगलम्। आकारतत्त्वमश्रान्तमात्मनामनुपश्यताम् अतृप्त्यमृतरूपाय वेंकटेशाय मंगलम्। प्रायस्वचरणौ पुंसां शरण्यत्वेन पाणिना कृपया दिशते श्रीमद्वेंकटेशाय मंगलम्। दयामृततरङ्गिण्यास्तरङ्गैरिव शीतलैः अपाङ्गैः सिञ्चते विश्वं वेंकटेशाय मंगलम्। स्रग्भूषाम्बरहेतीनां सुषमावहमूर्तये सर्वार्तिशमनायास्तु वेंकटेशाय मंगलम्। श्रीवैकुण्ठविरक्ताय स्वामी पुष्करिणीतटे रमया रममाणाय वेंकटेशाय मंगलम्। श्रीवैकुण्ठविरक्ताय स्वामी पुष्करिणीतटे रमया रममाणाय वेंकटेशाय मंगलम्। श्रीमत्सुन्दरजामातृमुनिमानसवासिने सर्वलोकनिवासाय श्रीनिवासाय मंगलम्। मंगलाशासनपरैर्मदाचार्यपुरोगमैः सर्वैश्च पूर्वैराचार्यैः सत्कृतायास्तु मंगलम्।